युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5 मराठी. युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. ख्रिस्त शिष्यांची श्रद्धा. ख्रिस्त शिष्यांची श्रद्धा. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो परमेश्वरापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्यापासून जन्मलेल्या इस्मावरही प्रीती करतो. आपण परमेश्वरावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तर त्यावरून आपल्याला कळते की आपण परमेश्वराच्या लेकरांवर प्रीती करतो. परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत, कारण जे परमेश्वरापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे. येशू परमेश्वराचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्या वाचून जगावर जय मिळणारा कोण आहे? जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्याद्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त. या तिघांची साक्ष एकच आहे. आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो पण तीचपेक्षा परमेश्वराची साक्ष मोठी आहे. जी साक्ष परमेश्वराने आपल्या पुत्राविषयी दिली ती हीच त्याची साक्ष आहे. जो परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. ज्याने परमेश्वराचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड केले आहे, कारण जी साक्ष परमेश्वराने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे की परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला परमेश्वराचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. समाप्ती. समाप्ती. सार्वकालिक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले आहे. त्याचविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहेत ती आपल्याला मिळाली आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिलं तर त्याने त्यांच्याकरिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल. म्हणजे त्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते मिळवून देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे. याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. कोणतीही अनिती पाप आहे आणि त्यात ज्यांचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. जो कोणी परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करत नाही हे आपल्याला माहीत आहे. जो परमेश्वरापासून जन्मला तो त्याला राखतो आणि तो दुष्ट त्याला शिवत नाही. आपण परमेश्वरापासून आहोत हे आपल्याला माहीत आहे. सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे. आपल्याला माहीत आहे की परमेश्वराचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे. जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण आहो हाच खरा परमेश्वर. हे सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.